रणरणत्या उन्हात अन्व आणि पायांनी, डोक्यावर पाण्याचे हांडे घेऊन मैलोन मैल चालणाऱ्या बायका, त्यांनी विहिरीवर किंवा नळावर लावलेल्या रांगा, पिण्याच्या पाण्याचा टँकर आल्यावर गावभर उडणारी झुंबड, कपाळावर हात ठेवून आभाळाकडे बघत बसलेला शेतकरी, भेगाळलेली जमीन, कोरड्या ठाक पडलेल्या नद्या, काय भारतातल्या एखाद्या दुष्काळी गावाचं चित्र झटकन डोळ्यासमोर उभं राहिलं ना? आजपर्यंत भारतातल्या तब्बल 81 जिल्ह्यांमध्ये हे चित्र अवघ्या 2 वर्षात पूर्णपणे बदलवून टाकण्याची जादू घडवून आणलीय एका सरकारी योजनेनं. हो, तुम्ही बरोबर ऐकलत.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.